आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। वित्तीय सेवा, नागरी सेवा, कर रचना आणि तपास संस्थांच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 4 सामंजस्य करार झाले। यावेळी भारताच्या अर्थसहाय्यानं उभारलेल्या काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात आलं। मॉरिशस दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी आज पोर्ट लुईसमधल्या अप्रवासी घाट आणि आंतरखंडीय गुलाम संग्रहालयाला भेट दिली। भारत आणि आफ्रिकन देशातून येणाऱ्या मजुरांना या ठिकाणी ठेवलं जात असे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या 3 सेमीकंडक्टर प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली। गुजरातमधल्या ढोलेरा आणि आणंद तसंच आसाममधल्या मोरीगावमध्ये 1.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून हे प्रकल्प उभारले जाणार आहेत। येत्या काळात भारत हा या क्षेत्रात आघाडीत स्थान मिळवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आयआयटी, आयआयएम यासह 1800 अधिक राष्ट्रीय संस्था आणि केंद्रीय विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला। निवडणूक रोख्यांची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्याचं प्रतिज्ञापत्र स्टेट बँकेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलंय। 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान खरेदी झालेल्या या रोखीकरण झालेल्या निवडणूक रोख्यांची माहिती बँकेनं दिली। या कालावधीत 22,217 निवडणूक रोख्यांची खरेदी झाली, त्यापैकी 22,030 निवडणूक रोख्यांचं चलनीकरण झालं असंही बँकेनं सांगितलं। निवडणूक रोख्यांची खरेदीची तारीख, खरेदी करणाऱ्याचं नाव, निवडणूक रोख्यांची किंमत ही माहिती दिल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे। याशिवाय या निवडणूक रोख्यांचं चलनीकरण कधी झालं, कोणत्या राजकीय पक्षाला हा निधी मिळाला ही माहिती त्यात देण्यात आली आहे। परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत हिरवा झेंडा दाखवला। या इंटरसेप्टर वाहनांमुळे सुरक्षित प्रवास व्हायला मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत। राज्यातल्या 100 महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या कौशल्य विकास केंद्रांना आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र असं नाव देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। लवकरच 1000 महाविद्यालयांमध्ये ही केंद्र सुरू होणार असून या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातल्या युवक आणि युवतींनी घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं। माजी मंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला। प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, प्रदेश सचिव अर्चना राठोड यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज धुळे शहरात रोड शो केला आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं। यावेळी खुल्या वाहनात बसून राहुल गांधी यांनी लोकांशी थेट संवाद साधला। त्यापूर्वी त्यांनी माजी मंत्री रोहिदास पाटील यांची भेट घेतली। बुलडाणा जिल्ह्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पहिल्यांदाच खुवारोपण शस्त्रक्रिया झाली। या शस्त्रक्रियेचा सर्व खर्च जन आरोग्य योजनेतून झाला। जिल्ह्यात या योजनेचे 18 लाखांहून अधिक लाभार्थी असून सुमारे 7 लाख जणांनी आयुष्यमान कार्ड घेतलं आहे। 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड काढण्याचं आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केलं आहे।
ग्रामीण भागातील ज्यांना कोणाकडे मोबाईल जर का नसेल, नोंदणी करायला जरा अडचणीत असेल, तर याकरिता आपले सेतू सेवा केंद्र आहेत, आपले सरकार सेवा केंद्र आहेत, आशा ताई आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, शिक्षक आहेत, किंवा आपल्या घरातील अन्य जी व्यक्ती मोबाईलचं पुरेसं ज्ञान आहे ती देखील आपल्याला ह्याच्यामध्ये सहाय्य करू शकते।
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या अंतिम सामन्यात आज चौथ्या दिवशी विदर्भाच्या दुसऱ्या डावात 4 बाद 155 धावा झाल्या आहेत। विदर्भाच्या एकाही सलामीवीराला अर्धशतकही गाठता आलं नाही। जिंकण्यासाठी त्यांना आणखी 383 धावांची गरज आहे। आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।